नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या सर्व 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या 21 डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं दिले आहेत. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी आज मतदान होणार होतं, मात्र न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये 20 डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यामुळे याबाबत एक याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठासमोर आली होती, त्यावर आज न्यायालयानं हा आदेश दिला. इतर सर्व जागांसाठी आज सकाळी मतदान सुरू झालं. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला. या विषयावर तातडीनं चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज अनेक वेळा तर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंतच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बसला आज कराडजवळ झालेल्या अपघातात 45 विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले. वाठार पुलाजवळ या बसचं संतुलन बिघडून ती 20 फूट खोल दरीत कोसळली. जखमींना कराड इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 504 अंकांची घसरण झाली आणि तो 85,138 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 144 अंकांची घसरण होऊन 26,032 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.